हेलो।
नमस्कार मॅडम, चांगला पर्श आणि वाईट पर्श म्हणजे काय ह्या विषयी माहिती सांगा। टीचर।